जान्हवीला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायच्या. जान्हवी आज 6 वर्षांची झाली आणि क्यूटशा जान्हवीला हॅपी बर्थडे विश करत आहेत मम्मी पप्पा आजी आजोबा नाना नानी काका काकू संपूर्ण राजपूत परिवार. हॅपी बर्थडे डियर. तुम जिओ हजारो साल साल के तुम्हें पता सगळं क्या बात है. प्रियंका चा आला होता कॉल. प्रियंका नित्य निमान आपल्या नियर अँड डिअर वनचा वाढदिवस आपल्यासोबत सेलिब्रेट करत असते. तिच्या चुलत भावाचा हरीश जाजू यांचा वाढदिवस असतो आज. त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि प्रीतम म्हणतोय की त्याच्या बेस्ट फ्रेंडचा राघवचा असतो आज वाढदिवस. वा प्रतिम नाव राघव मस्त. हॅपी बर्थडे डिअर. नाशिकमध्ये ज्यांचे कोणाचे वाढदिवस आहे सगळ्यांना हॅपी बर्थडे विश करत तुमच्यासाठी 4 ट्रॅक्स येत आहेत थोड्याच वेळात. एन्जॉय आणि 4 गाण्यांच्या शेवटाला येस घोडा कोणता गाणं सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम बजाते राहो.